स्वीकार स्वीकारणं किती अजब असतं आपल्यासाठी. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या फायद्याच्या असतात त्या आपण चटकन स्वीकारतो, त्याबद्दल जराही तक्रार नसते. पण ज्या गोष्टीचा त्रास होतो त्या गोष्टी स्वीकारणं इतकं जड का जातं? आपल्याला माहीत असतं की काही गोष्टी घडून गेल्यात, त्या बदलणं आता शक्य नाही, ती वेळ निघून गेली आहे परत कधीच नाही येण्यासाठी. पण हे स्वीकारणं इतकं सोपं नक्कीच नसतं. मनात कुठंतरी अंधुकसं वाटत असतं की नाही, हा अंत नाही, काहीतरी चमत्कार घडेल आणि गोष्टी आपल्या मर्जीप्रमाणे घडतील. आणि आपण पुन्हा आशा लावून बसतो. आपल्याला पक्कं ठाऊक असतं ही गोष्ट बदलणार नाही, पण मन मात्र खेळ करतच असतं. का स्वीकारू नये आपण ही रीते? पण का म्हणू नये की ठीक आहे, ही वेळ, ही संधी, ही व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे आणि आपण ती कधीच परत नाही आणू शकत, कोणताच चमत्कार आता होणार नाही. पण आयुष्य थांबणार नाही, आयुष्य आपला मार्ग नक्की शोधेल, भरून काढेल ही पोकळी भविष्यातील शक्यतांनी. साहिरने हेच काय चपखलपणे मांडले, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. बस आपल्याला आपल्या जीवनाचा साथ हा निभावायचा असतो, झाले गेले विसरायचं असतं, पुढे चालायचं असतं. धन्यवाद.